चीनीमंडी.com पॉडकास्ट। पुन्हा वाढले पेट्रोलचे दर, डिझेल दर पूर्वीप्रमाणेच। देशामध्ये पेट्रोलच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ करण्यात आली आहे। सोमवारी पेट्रोलच्या दरामध्ये 16 पैसे प्रति लिटरची वाढ करण्यात आली होती। यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 80.83 रुपये प्रति लिटर झाली आहे, तर डिझेलच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाहीये। डिझेलचे दर पूर्वीप्रमाणेच राहतील। यानंतर रविवारी 47 दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती। रविवारी दिल्लीमध्ये पेट्रोल 80.57 रुपये लिटर होते। जर देशाच्या प्रमुख महानगरांचा विचार करायचा झाला तर दिल्लीमध्ये पेट्रोल 80.73 रुपये, डिझेल 73.76 रुपये लिटर आहे, मुंबईमध्ये पेट्रोल 87.45 रुपये लिटर आहे आणि डिझेल 80.11 लिटर आहे। कलकत्त्यामध्ये पेट्रोल 82.30 रुपये लिटर आहे, चेन्नईमध्ये डिझेल 77.6 लिटर आहे। याचप्रमाणे NCR चा विचार करायचा झाल्यास नोएडामध्ये पेट्रोल 81.34 रुपये लिटर आहे, तर डिझेल 83.87 लिटर आहे। ऑइल मार्केटिंग कंपन्या किमतीच्या समीक्षेनंतर रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करत आहेत। दरम्यान जूनच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये इंधनाच्या वापरामध्ये मोठी घट नोंद झाली आहे। जुलै 2020 मध्ये इंधन वापरात घट होऊन हा रेट 15.67 मिलियन टनांपर्यंत पोहोचलेला आहे। जुलै 2019च्या तुलनेत 11.7% घट दिसून येत आहे। गेल्या वर्षाच्या समान अवधीमध्ये 17.75 मिलियन टन इंधनाचा वापर झाला होता। दिल्लीमध्ये डिझेलवर वॅटला 30% कमी करून 16.75% केले आहे। यामुळे दिल्लीमध्येही डिझेल स्वस्त झाले। यापूर्वी देशात डिझेल सर्वात महाग होते आणि पेट्रोलपेक्षाही याचा रेट अधिक होता।